खंड चौथा प्रकरण सदतीसावे गोखल्यांच्या भेटीस। दक्षिण आफ्रिकेतील पुष्कळ आठवणी आता सोडून द्याव्या लागत आहेत। 1914 साली जेव्हा सत्याग्रहाचा लढा समाप्त झाला तेव्हा गोखल्यांच्या इच्छेवरून मला इंग्लंडहून स्वदेशी यायचे होते। म्हणून जुलै महिन्यामध्ये कस्तुरबाई, कॅलनबॅक व मी अशी तिघे विलायतेला जायला निघालो। सत्याग्रहाच्या लढ्याच्या वेळीच मी तिसऱ्या वर्गाने प्रवास करण्यास सुरुवात केली होती, अर्थात समुद्र मार्गाने सुद्धा तिसऱ्या वर्गाचेच तिकीट काढले। पण या तिसऱ्या वर्गात आणि आपल्याकडील तिसऱ्या वर्गात फार तफावत आहे। आपल्याकडे निजण्या बसण्याला जागा मिळण्याची पंचाईत, स्वच्छतेचे तर नावच घ्यायला नको। या तिसऱ्या वर्गात जागा योग्य प्रमाणात मिळत होती आणि स्वच्छताही चांगली ठेवी। कंपनीने आमच्यासाठी विशेष सोयही करून दिली होती। आम्हाला कोणाचा उपसर्ग पोचू नये म्हणून एका संडासाला मुद्दामून कुलूप घालून त्याची किल्ली आमच्या हवाली केली होती आणि आम्ही तिघेही फलाहारी असल्यामुळे आम्हाला ताजी सुकी फळे पुरविण्याची आज्ञाही आगबोटीच्या कोठाळ्याला देण्यात आली होती। एरवी तिसऱ्या वर्गाच्या उतारूंना फळे बेताचीच मिळत, सुकामेवा तर बिलकुलच नाही। या सोयी झाल्यामुळे समुद्रावरील 18 दिवस फार शांतीने काढले। या प्रवासातील कित्येक स्मरणे जाणून घेण्यासारखी आहेत। मिस्टर कॅलनबॅकना दुर्बिणीचा फार शोक होता। त्यांनी एक दोन भारी किमतीच्या दुर्बिणी बाळगल्या होत्या। त्यासंबंधी आमच्यामध्ये रोज वादविवाद होई। आमच्या आदर्शाला, आम्हाला जो साधेपणा आहे त्याला हे शोभत नाही असे त्यांना पटवून देण्याचा मी प्रयत्न करीत असे। एके दिवशी आमच्यामध्ये त्यासंबंधी झणझणीत वाद झाला। आम्ही दोघेही आमच्या केबिनच्या खिडकीपाशी उभे होतो। मी म्हटले, आमच्यामध्ये हा तंटा होत राहावा यापेक्षाही दुर्बिणच दर्यात फेकून दिली आणि तिची वार्ताच सोडून दिली तर कितीतरी बरे होईल, नाही? मिस्टर कॅलनबॅकनी लगेच जबाब दिला, अलबत्त ही मोह पाडणारी वस्तू फेकूनच द्या। मी म्हटले, बरं फेकतोस तर? त्यांनीही तितक्यात जल्दीने जबाब दिला, मी खरोखरच म्हणतो की अवश्य फेकून द्या। मी दुर्बीण फेकून दिली। ती 7-1 पौंड किमतीची होती, पण तिचे मोल तिच्या किमतीवरूनच करायचे नव्हते तर मिस्टर कॅलनबॅकच्या तिच्यावरील मोहावरून करायचे होते। इतके असूनही मिस्टर कॅलनबॅकना तिच्याबद्दल कधीही हळहळ वाटली नाही। त्यांच्या माझ्यामध्ये अशा तऱ्हेचे प्रसंग अनेक वेळा घडत, त्यातून मी हा एक नमुना येथे दिला आहे। आमच्यामधील संबंधातून आम्हाला रोज नवीन नवीन शिकायला मिळेल, कारण आम्ही दोघेही सत्याला अनुसरून चालण्याचा प्रयत्न करीत होतो। सत्याची कास धरल्यामुळे क्रोध, स्वार्थ, द्वेष इत्यादींचे सहजी निवारण होत असे। निवारण न झाल्यास सत्यही हाती लागत नसे। रागद्वेषांनी भरलेला मनुष्य सरळ असू शकेल, वाणीचे सत्यही पाळू शकेल, पण शुद्ध सत्य त्याला लाभणार नाहीच। शुद्ध सत्याचा शोध करणे म्हणजे रागद्वेषासारख्या विकारांपासून पूर्ण मुक्ती मिळविणे होय। आम्ही प्रवास सुरू केला त्यावेळी मला उपवास संपून फारसा काळ झाला नव्हता। मला पुरेशी शक्तीही आली नव्हती। आगबोटीत मी रोज डेकवर फेऱ्या घालून व्यायाम करून भरपूर खाण्याचा आणि खाल्लेले पचविण्याचा प्रयत्नही करीत असे, पण तसतसे माझ्या पायाच्या पोटरीत अधिकाधिक दुखू लागले। विलायतेला पोचल्यानंतर माझे हे दुःख कमी झाले नाही, उलट वाढलेच। विलायतेत डॉक्टर जीवराज मेहतांची ओळख झाली। त्यांना उपवासाची आणि पायातील पिडेची हकीकत सांगितली तेव्हा ते म्हणाले, तुम्ही जर थोडे दिवस पूर्ण विश्रांती घेतली नाही तर पाय कायमचे लुळे होऊन जातील असा संभव आहे। तेव्हाच माझ्या लक्षात आले की दीर्घ उपोषण करणाऱ्याने गेलेली शक्ती ताबडतोब परत मिळविण्याचा किंवा फार खाण्याचा लोभ करणे बरे नाही। उपोषण करताना जितके जपावे लागते त्याहून ते सोडताना अधिक जपावे लागते। संयमही उपोषण सोडतानाच अधिक करावा लागत असतो। मदिरामध्ये आम्हाला बातमी मिळाली की महायुद्ध भडकायला काही घटकांचा अवकाश आहे। इंग्लंडच्या खाडीला पोचतो तोच लढाई सुरू झाली अशी बातमी मिळाली। आम्हाला थोपवून धरण्यात आले। पाण्याखाली जागोजाग गुप्त सुरुंग लावले होते। त्यातून आम्हाला नेऊन साऊदॅम्प्टनला पोचवीपर्यंत 1-2 दिवस खुळंबा झाला। लढाई 4 ऑगस्ट रोजी सुरू झाली। आम्ही 6 तारखेला लंडनला पोचलो।